आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा ठराव विधिमंडळात एकमतानं मंजूर. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याची विरोधकांची अंतिम आठवडा प्रस्तावातून टीका. राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात मराठी भाषेचा सन्मान उंचावण्यावर भर देणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत ग्वाही. आणि दिव्यांगांच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा ठराव काल विधिमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आला. विधानसभेत राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला.
महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे.
हा ठराव एकमतानं मंजूर करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा.
विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी उद्या म्हणजे 26 मार्चला निवडणूक घेण्यात येईल. त्यासाठी आज अर्ज दाखल करता येतील आणि उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल विधानसभेत केली. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावातून केली. जमीन अधिग्रहण झालं नसताना इतर विभागांच्या परवानग्या आलेल्या नसतानाही बेकायदा पद्धतीनं अनेक नवीन मार्गांच्या कामाचे आदेश घाईनं देण्यामागे नेमका कोणाला रस होता असा सवाल जयंत पाटील यांनी केला. परभणी येथील सूर्यवंशी यांचा मृत्यू. बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख यांची हत्या. बदलापूर इथल्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर आणि नागपूर दंगल यासारख्या विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर टीका केली. विनोदी कलाकार कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिलं. संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा गोष्टी सहन करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. कुणाल कामरा यानं जनभावना व्यक्त केली असल्या असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा याच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या स्टुडिओत झालं त्या स्टुडिओची आणि हा स्टुडिओ असलेल्या हॉटेलची तोडफोड करणाऱ्या 40 शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्ता राहुल कनालसह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव कृष्णा खोरे विकास महामंडळात करण्याबाबतची तरतूद असणारं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. महामार्गांचं संरेखन झाल्यानंतर भूसंपादनासाठीचा 1 वर्षाचा कालावधी वाढवून 2 वर्षांचा करण्यासाठीचं महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक तसंच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं. आता ऑनलाईन शुल्क भरून ई मुद्रांक प्रमाणपत्र घरबसल्या मिळवता येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस उरले असल्यानं संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्याचं शालेय शिक्षण धोरण राबवताना मराठी भाषेचा सन्मान आणि स्थान अधिक उंचावण्यावर कटाक्षानं भर देण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत दिली. यासंदर्भात झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभाग अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना महाराष्ट्र महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प असल्याचं भुसे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील शेतकऱ्यांच्या हिताला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
प्याज पर 40% एक्सपोर्ट ड्यूटी लगती थी, लेकिन जब प्याज के दाम कम होने शुरू हुए और किसान को कम दाम मिलना प्रारंभ हुए, तब सरकार ने एक फैसला पिछले दिनों किया था कि प्याज अगर एक्सपोर्ट करते हैं तो एक्सपोर्ट ड्यूटी घटा के 40% से 20% कर दी जाए. और अब यह फैसला किया है कि 20% एक्सपोर्ट ड्यूटी को भी घटा के जीरो कर दिया जाए. प्याज के एक्सपोर्ट पर अब कोई एक्सपोर्ट ड्यूटी नहीं लगेगी, ताकि हमारे किसानों द्वारा मेहनत से उपजाया हुआ प्याज दुनिया के बाजारों में बिना एक्सपोर्ट ड्यूटी के जाए और किसानों को अच्छे दाम मिल पाए, लाभकारी मूल्य मिल पाए.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त काल राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना काल सन्मानित करण्यात आलं. सांगली महापालिका तसंच वाशिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं जनजागृती फेरी काढली. वाशिममध्ये पथनाट्याचं सादरीकरणही करण्यात आलं. धुळ्यात क्षयरोगमुक्त भारत अभियानाची शपथ घेण्यात आली. गडचिरोलीत क्षयरुग्णांचं निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. एसटी महामंडळातल्या 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी फहीम खान याचं नागपुरातलं राहतं घर काल पाडण्यात आलं. नागपूर महापालिकेनं काही दिवसांपूर्वी त्याचं दुमजली अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावली होती, मात्र त्यानं हे बांधकाम हटवलं नसल्यानं काल कडक पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं ही कारवाई केली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला काल कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणमध्ये अटक केली. कोरटकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळल्यानंतर काही दिवसांपासून तो फरार होता. महावितरणनं वीज बिल वसुली मोहीम तीव्र केली असून 31 मार्च अखेर सर्व सुट्टीच्या दिवशी ही वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसंच थकीत वीज बिल भरून आपली गैरसोय टाळावी असं आवाहन कोल्हापूर महावितरणनं केलं आहे. राज्यात आतापर्यंत 76,39,852 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यानं आघाडी घेत 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे, तर नाशिक जिल्हा 4,50,640 ओळख क्रमांक देऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात एकंदर 4,34,632 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कालचा दिवस महाराष्ट्राच्या महिलांनी गाजवला. अॅथलेटिक्समध्ये अकुताई उनभगत हिनं गोळाफेकमधील F40 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. याच प्रकारात महाराष्ट्राच्या रुही शिंगाडेनं कांस्यपदकाची कमाई केली. नांदेडच्या भाग्यश्री जाधवनं गोळाफेक प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. भारोत्तोलनात महिलांच्या 50 किलो वजनी गटात नागपूरच्या प्रतिमा भोंडेनं सुवर्णपदकाला गवसणी घातली. राज्याच्या विविध भागात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. राज्यात 21 मार्चपर्यंत उष्माघाताचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. सोलापुरात गेल्या काही दिवसात तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत पोहोचला होता, मात्र काल दुपारी सोलापूरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान. येत्या 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा ठराव विधिमंडळात एकमतानं मंजूर. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याची विरोधकांची अंतिम आठवडा प्रस्तावात टीका. राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात मराठी भाषेचा सन्मान उंचावण्यावर भर देणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत ग्वाही. आणि दिव्यांगांच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची चमकदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.